नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या म्हयन्याच्या 21 ते 23 तारखे मेरेन अमेरिका भोंवडेर वतले. 21 सप्टेंबराक डॅलावेरांतल्या विल्मिंगटनांत जावपी 4थ्या क्वॉड फुडाऱ्यांच्या परिशदेंत ते वांटो घेतले. प्रधानमंत्री मोदी या म्हयन्याच्या 23 तारखेक न्यूयॉर्कांत जावपी संयुक्त राष्ट्र महासभेत समीट ऑफ द फ्युचर परिशदेंत उलोवप करतले. मल्टीलॅटरल सोल्युशन्स फॉर अ बेटर टुमॉरो हो या परिषदेचो विशय आसा. अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डॉनाल्ड ट्रम्प फुडल्या सप्तकांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतले अशें सांगला. भारताकडेन अमेरिकेच्या वेपाराविशी उलयताना मिशिगनातल्या फ्लिंट शारांत प्रचार कार्यावळीत उलयताना ट्रम्प हांणी ही म्हायती दिली. या म्हयन्याच्या 21 ते 23 मेरेन अमेरिका भेटीवेळार ट्रम्प हे प्रधानमंत्री मोदी हांकां मेळपाची शक्यताय आसा. 2017 ते 2021 वर्सा ट्रम्प हांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळांत डॉनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हांचे मदीं घट वैयक्तीक संबंध आशिल्ले. भारतीय न्याय संहिता या नव्या गुन्यांवकारी कायद्याखाला आता मेरेन वट्ट 5,56,000 एफआयआर नोंद जाल्यात. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवे गुन्यांवकारी कायदे अनु 1 जुलैसावन लागू झाले. अनु 1 जुलै ते 3 सप्टेंबर या काळात हे एफआयआर नोंद झाल्यात अशी माहिती घर मंत्रालयातल्या एका वडील अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यांनी सांगले की ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डिव्हलपमेंट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सीस युनिव्हर्सिटी कडल्यान नेमान प्रशिक्षण आणि वेबिनारातल्यान 8 लाखापरस चढ अधिकाऱ्यांक या 3 गुन्यांवकारी कायद्याविषयी प्रशिक्षण दिला. वापरप्यांक गुन्यांवकारी कायदे समजपाक मदत करपा खातीर एनसीआरबी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल आणि वेब एप्लिकेशन तयार केला. भारत आपल्या अर्थव्यवस्थेचो आकार 2030 मेरेन सहजपणान दुपेटीन वाढूंक शकतलो असे नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हांणी सांगले. नवी दिल्लीतल्या एका कार्यावळीत उलयताना सुब्रमण्यम हांणी सुमार 3.60 ट्रिलियन युएस डॉलर्साच्या आकारमानासयत भारत ही 5वी व्हड अर्थव्यवस्था आसा असे म्हळे. 2047 वर्सा मेरेन भारत लोकसंख्येच्या मळार संसारातल्या सगळ्यात तरणाट्या राष्ट्रांमधले एक राष्ट्र असतले आणि दर मनशाची सुमार 20,000 अमेरिकी डॉलर्स येणावळ असतली असे त्यांनी सांगले. हवामान बदल ही भारताक हवामान तंत्रगिन्यानाच्या मळार फुडारी जावपाची संद आसा असे त्यांनी सांगले. हरित अर्थव्यवस्थेचेर नदर मारपाची गरज आसा आणि 2070 मेरेन शून्य कार्बन उत्सर्जन करपाचो मार्ग तयार करपाचेर नीती आयोग वावुरता असे सुब्रमण्यम हांणी सांगले. वर्ल्ड फूड इंडिया 2024 ही 4 दिसांची भव्य कार्यावळ फाल्यां सावन नवी दिल्लींत सुरू जातली. अन्न प्रक्रिया उद्देग मंत्रालयान सांगले की 90 वयर देश, 26 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेश आणि 18 केंद्रीय मंत्रालयां या कार्यावळीत वांटो घेतली. जपान भागीदार देश असतलो आणि व्हिएतनाम आणि इराण फोकस देश म्हणून वाटो घेतले. या कार्यावळीत अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या नवनिर्माण तंत्रगिन्यान आणि टिकाऊपणाचे मुखेल बदल जातले. अन्न प्रक्रिया मळार संसारीक शक्ती केंद्र म्हणून भारताची उदयाक येवपी भूमिका उजवाडावपाची ही कार्यावळ एक महत्वाचो प्रसंग आसा. महाराष्ट्रात काल गणेश विसर्जना वेळार 5 जण बुडले. धुळे जिल्ह्यातल्या चितोड शारांत विसर्जन मिरवणुकेत ट्रॅक्टरान धक्को दिल्ल्यान 3 भुरग्यांनी जीव वगडायलो. हे घडणुकेत आणि 6 जण जखमी झाल्यात आणि सध्या त्यांचेर उपचार सुरू आसात. नाशिक जिल्ह्यातल्या पथारडी शारांत 2 तरणाटे बुडले जाल्यार चुंचाले गावा लागसार आणि एक तरणाटो बेपत्ता आसा, ताचो सोद घेवपाचे यत्न चालू आसात. अमरावतीत 3 जण पूर्णा न्हयेत व्हावून गेले. तातूंतल्या एका मनशाची कूड आयज सकाळी मेळ्या आणि हेरां खातीर सोदकार्य अजून चालू आसा. वायव्य मेक्सिकोतल्या सिनालोआ राज्यात हिंसाचार झाले उपरांत उण्यात उणे 30 नागरिकांक मरण आयला. संरक्षण मंत्री लुईस क्रेसेन्सियो सांदोवाल हांणी सांगले की सरकार ह्या वाठारातली सुरक्षा बळकट करून हिंसाचाराचेर आळाबंद हाडटा. हे हिंसाचाराक लागून 2 सैनिकांचोय जीव गेला. या म्हयन्याच्या 9 तारखेक हिंसाचार सुरू झाले उपरांत गुन्यांवकारी संघटनाकडेन संबंधित आशिल्ल्या उण्यात उण्या 30 दुबावितांक अधिकाऱ्यांनी अटक केल्या आणि 115 आर्मां जप्त केल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.